बिलीच्या प्रेमलफड्यांची त्याच्या साध्वी पत्नीला म्हणजे वेलरीला जरा देखील कल्पना नसते. बिलीचा उपप्रेसिडेंट अल्हाद गोरे, जो त्याचा जिगरी दोस्त आहे, हितचिंतकही आहे, या अल्हादला बिलीची वासुगिरी पाहून अतिशय दुःख होतं. तो वेलरीला भेटायला ईस्ट विंगमध्ये येतो तेव्हा वेलरी आपल्या शय्यागृहात शांत झोपलेली असते. तिला पाहून अल्हाद गोरेचा दिल कळवळतो आणि तो हळुवार आवाजात गाऊ लागतो.
शांत झोपली वेलरी ताई, शांत झोपली वेलरी ताई, पतिदेवाच्या वासुगिरीची, पतिदेवाच्या वासुगिरीची जाणीवती जला नाही. शांत झोपली वेलरी ताई, शांत झोपली वेलरी ताई. तिला कधी हो नाही कळले, तिला कधी हो नाही कळले, बिलीचे ते फाजिल चाळे, कामाचे हो निमित्त करुनी, इंटनास तो बोलवून घे, प्रेम धडे मग त्याना देण्या, त्याना देण्या स्टडीत घेऊन जाई. शांत झोपली वेलरी ताई, शांत झोपली वेलरी ताई. गरीब बिचारी साधी ताई, गरीब बिचारी साधी ताई, छक्के पंजे माहित नाही, रोज घरी हा उशिराये, थकलो म्हणून कुंठित राही, पायचे पिती त्याचे रगडूनी, त्याचे रगडूनी गरम शेकती देई. शांत झोपली वेलरी ताई, पतिदेवाच्या वासुगिरीची जाणीवती जला नाही. शांत झोपली वेलरी ताई, शांत झोपली वेलरी ताई.